लेख 15 मूळ पाया चांगला पाहिजे. पुस्तक आगरकर दर्शन. लेखक गोपाळ गणेश आगरकर. वाचक आनंद वर्तक. समाज सुधारणा, आचार सुधारणा, राजकीय सुधारणा वगैरे वर्ग केवळ व्यवस्थेकरिता केले आहेत. त्यापैकी अमुकास पहिला नंबर, अमुकास दुसरा नंबर, अमुकास तिसरा नंबर असे काही ठरवता येणार नाही. ते सर्व मनुष्याच्या वेगळ्या व्यवहारांचे व्यंजक होत व त्या सर्वांची एकसमयावच्छेदे करून सुधारणा होत जाणे म्हणजेच मनुष्यांची किंवा त्यांनी वसवलेल्या राष्ट्रांची सुधारणा झाली असे म्हणता येईल. हे आम्ही वेळोवेळी दाखवलेच आहे, परंतु ते सर्वांसंमत नाही असे भोवतालच्या स्थितीवरून दिसते. कित्येकांस वाटते की राजकीय सुधारणा सोपी आहे. सामाजिक सुधारणेविषयी जशी रणे पडतात तशी या राजकीय सुधारणेची गोष्ट नाही, त्याविषयी सर्व लोकांचे एकमत आहे. याकरिता सामाजिक सुधारणेविषयी व्यर्थ खटपट करून लोकांच्या शिव्याशापास पात्र होण्यापेक्षा व आपसात कलह माजवीत बसण्यापेक्षा सर्वांनी एकदिलाने राजकीय सुधारणेच्या मागे लागावे हा उत्तम पक्ष होय. वरील उपदेश योग्य आहे अशी आमची खात्री असूनही लोकसमुदायास न रुचणाऱ्या गोष्टी आम्ही आग्रहाने पुढे आणीत असतो तर त्यात आमचाच दोष झाला असता. परंतु वरील उपदेश करणाऱ्यांनी नुसती वरवर नजर दिली आहे. त्यांनी शांतपणाने खोल विचार केला असता त्यांचे मत खचित आमच्याप्रमाणे झाल्यावाचून राहणार नाही व ते होईपर्यंत ज्या राजकीय सुधारणेपासून आपले सर्व पुरुषार्थ आपणास प्राप्त होतील अशी कित्येकांची समजूत आहे ती राजकीय सुधारणाही होणे शक्य नाही हे आम्ही दाखवणार आहोत. राजकीय सुधारणा आम्हास पाहिजे असे आम्ही का म्हणतो? तर त्यापासून नफा होईल असे आम्हास वाटते म्हणून. सामाजिक सुधारणा आम्हास का नको? त्यापासून आमचे नुकसान होईल असे आम्हास वाटते म्हणून. तात्पर्य कोणती गोष्ट इष्ट आहे व कोणती गोष्ट इष्ट नाही हे आपण केवळ नफ्या तोट्याच्या तारतम्यावरूनच ठरवतो व येथेच चूक होते. हे आमचे म्हणणे सकृत दर्शनी चमत्कारिकसे भासेल व ते तसे भासावे यातही नवल नाही, कारण की आजपर्यंतचे जगाचे सर्व व्यवहार नफा तोट्यावर दृष्टी ठेवूनच झालेले आहेत. हल्लीही होत आहेत व पुढेही होत राहतील याविषयी आम्हासही शंका नाही. मग असे असून येथेच चूक होते असे आम्ही कसे म्हणतो अशी पृच्छा सहज होणारी आहे व त्याचे उत्तर देण्याच्या ऐवजी आम्हीही वाचकांस काही उलट प्रश्न करतो व त्यांचे जे उत्तर तेच वरील प्रश्नांचे उत्तर होय. धर्म या सदराखाली ज्या शेकडो बऱ्या वाईट गोष्टी आपण करतो त्यापैकी बहुतेक कायद्याच्या दृष्टीनेच आपण करतो. अमुक झाल्यास अमुक करीन, तमुक झाल्यास तमुक करीन अशा अटींवरच शेकडा 99 लोकांचे शेकडा 99 धर्माचार होत असतात हे आपणा सर्वांस माहीत आहेच. बायकांचं वपन का करावे? तर त्यांच्या कबरी बंधाने नवऱ्यास बांधले जाऊ नये म्हणून. ऋतुप्राप्तीपूर्वीच कन्येचा विवाह का केला पाहिजे? तर आपल्या 42 कुळ्या नरकात जाऊ नयेत म्हणून. सती का जावे? तर तसे केल्याने अनंत कालपर्यंत स्वर्गसुख मिळेल म्हणून. तात्पर्य काही ना काही फायदा होईल अशी खरी किंवा खोटी समजूत झाल्या वाचून तो मनुष्य ते धर्माचरण करीत नाही. परंतु असे असूनही निष्काम भक्तीचा महिमा अधिक का वर्णिला जावा? प्रश्नाचे उत्तर ज्यास देता येईल त्यास आमच्याही म्हणण्याचा अर्थ समजेल. अमुक गोष्ट का केली पाहिजे? तर ते माझे कर्तव्य आहे म्हणून. व अमुक गोष्ट का केली पाहिजे? तर त्यापासून मला फायदा होतो म्हणून. या दोन गोष्टीत फारच मोठा भेद आहे. आपले कर्तव्य समजून एखादी गोष्ट करणारा मनुष्य जसा नेटाने व निश्चयाने ती करतो तसा फायद्यावरच नजर देणारा मनुष्य करू शकणार नाही. वरील गोष्टी आता आपण लोकांस प्रिय असणाऱ्या राजकीय सुधारणेस लावून पाहू. कायदे काउन्सिलात लोकनियुक्त सभासद असले पाहिजेत असे राष्ट्रीय सभेचे चालकही म्हणतात व इतर सर्व लोकही म्हणतात, परंतु या दोघांची दृष्टी अगदी वेगळी आहे. ज्या कायद्यांचा अंमल अमुक एक लोकसमुदायावर होत असेल ते कायदे करणे हा केवळ त्याच लोकसमुदायाचा हक्क आहे, ते करण्याचा दुसऱ्या कोणासही अधिकार नाही हे प्रमेय पुढे ठेवून वर्तन करणे व ज्याचे त्याने कायदे केल्यास त्यापासून अधिक सुख होते हा सिद्धांत पुढे ठेवून वागणे यात जमीन आसमानाचे अंतर आहे. पुराणांतरी वर्णन केलेल्या रामचंद्रांपेक्षाही अधिक न्यायी, अधिक प्रजाहितैषी असा राजा असून त्याने केलेल्या कायद्यापासून प्रजेस कितीही सुख प्राप्त होत असले तरीही ते करण्याचा अधिकार त्यास पोचत नाही. या तत्वावर नजर देऊन फायद्याकडे दृष्टी न देता आपले गेलेले हक्क योग्य उपायांनी मिळवण्याकरता जे लोक हे आपले कर्तव्य समजून निश्चयाने यत्न करीत आहेत ते सामाजिक सुधारणा नको व राजकीय सुधारणा पाहिजे असा आग्रही धरीत नाहीत. इंग्रज गुन्हेगाराचा न्याय इंग्रज न्यायाधीशानेच करावा व नेटिव्ह गुन्हेगाराचा न्याय तेवढा वाटेल त्या न्यायाधीशाने करावा असा पक्षपात का? गुन्हेगाराचा न्याय तोडणे हे काही त्याच्या रंगावर अवलंबून नाही. काळ्या रंगाच्या मनुष्याने एखादा गुन्हा केल्यास त्याचा न्याय करण्याची ज्यास योग्यता आहे तोच न्यायाधीश तोच गुन्हा करणाऱ्याचा रंग गोरा असला की त्याचा न्याय करण्यास अपात्र कसा होतो? हे प्रश्न सर्वांस सुचणे अवघड नाही, परंतु त्याचा योग्य निकाल होण्यास नुसते त्या प्रश्नाचे शाब्दिक ज्ञान उपयोगी नाही. प्रश्न करणाऱ्याचे अंतःकरण व ओठ यांच्यात विसंगतता असेल तर त्याने कितीही आक्रोश केला तथापि व्यर्थ होय. परंतु त्या दोहोंमध्ये संगती असेल तर विशेष आक्रोश करण्याची जरूर पडत नाही. अंतःकरण व ओठ यांच्यात तारायंत्र सुरू असेल तर हळू उच्चारलेल्या शब्दांसही विलक्षण जोर येतो व त्यापुढे सर्वांस मान डोलवावी लागते. खऱ्या साध्वीच्या इशत वक्रदृष्टीने मोठमोठ्या बलाढ्य कामांधांची गाळण उडून जाते. आपण स्वत अन्यायाचे वर्तन करणारास दुसऱ्याच्या अन्यायाबद्दल बोलण्याचा अधिकार पोचत नाही, तर उलटी त्याची जीभ कचरू लागते, त्याचा शब्द तोंडातल्या तोंडात घोटाळू लागतो व असे झाले म्हणजे सिंहाचे कातडे पांघरणाऱ्या गर्दभाच्या बाहेर डोकावू पाहणाऱ्या कलंबकर्णावरून त्याची परीक्षा होते व त्यास दुसरे भीत नाही तितकेच नाही तर स्वतःची फजिती उडण्याची मात्र उलट पाळी येते. महाराची सावली पडली असताही विटाळ मांडणारे लोक कितीही लांब जिभा करून आमचा रंग काळा असला व तुमचा रंग गोरा असला म्हणून काय झाले, रंगावर काही मनुष्याची पात्रापात्रता ठरत नाही वगैरे गोष्टी प्रतिपादू लागले तथापि त्यांच्या शब्दास जोर येण्याचा संभव नाही व त्याचा परिणामही होणे नाही. त्या शब्दांस जोर येऊन इतरांनी ते ऐकलेच पाहिजे अशी खरोखर इच्छा असल्यास ब्राह्मणोस्य मुख मासित हे पक्षपाती शास्त्र झुगारून देऊन आपल्या मांडीला मांडी भिडवून शाळातून बसण्यास महाराज मोकळीक दिली पाहिजे. पुरुषाची बायको मेल्यास त्यास जशी पुनर्विवाह करण्यास मोकळीक आहे त्याप्रमाणे विधवांनाही दुसरा नवरा करण्याची परवानगी मिळाली पाहिजे. बायकांच्या केसांचा जर मेलेल्या नवऱ्याच्या गळास फास बसतो तर पुरुषांच्या शेंडीचाही मेलेल्या स्त्रीस का फास बसू नये? व एकास जर कोणी संन्याशी करीत नाही तर दुसरीला मात्र न्हाव्यापुढे का बसवावी? पुरुषाला बायको आवडत नाही एवढ्याच शुष्क कारणावरून वस्तुत काडी मोडून देण्यास त्यास जर अधिकार आहे व तसे करून तो जर धर्मबाह्य होत नाही तर एखाद्या स्त्रीला नवरा आवडत नसल्यास तिनेही त्याला काडी मोडून दिली तर तिच्या नावाने मात्र खडे का फोडावेत? अटकाव करणे असेल तर दोघांसही करा, नसेल तर दोघांसही मोकळीक द्या. महार आणि ब्राह्मण, विधवा आणि विधूर व स्त्री आणि पुरुष यांच्यामधील अन्यायमूलक व्यवहार बंद करणे आपल्या स्वतःच्या हाती असून ते करण्यासही ज्यांची नुसती वासनाही झाली नाही अशा लोकांनी जिंकणारे व जिंकलेले यांच्यातील भेद मोडून टाकण्याचा विचार मनात तरी कशाच आणावा व आणला तरी तो सिद्धीस कसा जावा? तात्पर्य, लोकांनी आपल्याशी जसे वागावे असे आपणास वाटते तसेच आपणही दुसऱ्यांशी वागण्यास तयार व्हावयाचे, त्यापासून हित असो वा अहित असो त्याविषयी विचार करीत बसायचे नाही. खरे बोलल्यापासून नफा हवो नुकसान होवो, परंतु तसे करणे हे आपले कर्तव्य होय. म्हणून जसे खरे बोलावयाचे किंवा नीतीने वागले असता तोटा होईल अशी भीती असूनही जसे नित्याचरण सोडायचे नाही तसेच कोणतीही गोष्ट असो त्यापासून न्याय होत आहे किंवा ती करणे आपले कर्तव्य आहे एवढ्या विचारावरच तिच्या मागे लागायचे, त्यापासून होणाऱ्या सुखदुःखाची भवती न भवती करीत बसायचे नाही असा पूर्ण निश्चय करून जर लोक सुधारणेची कास धरतील तर ही सुधारणा पाहिजे व नको हा तंटा मिटणार आहे व सर्वच सुधारणा एक समयावच्छेदे करून होऊ लागतील. हल्ली राजकीय सुधारणेस सर्व लोक अनुकूल आहेत असे जरी बाह्यात्कार्य दिसले तथापि त्यात जीव नाही. राष्ट्रीय सभेसंबंधाने अंतःकरणापासून ज्यांनी श्रम केले आहेत व आपल्या पदरास ज्यांनी खार लावून घेतला आहे अशा सर्व इलाख्यातील लोकांची याद केली असता ते एकूण एक लोक जितके राजकीय सुधारणेचे चाहते आहेत तितकेच सामाजिक सुधारणेचे व धर्मसुधारणेचेही चाहते आहेत असे दिसून आल्या वाचून राहणार नाही. व सुधारक आमचे पुढारी नाहीत म्हणून कंठशोष करणारे लोक जसे सामाजिक सुधारणेच्या विरुद्ध आहेत त्याप्रमाणेच राजकीय सुधारणेतही त्यांचे पाठबळ तितक्यापुरतेच आहे हेही सिद्ध करून दाखवणे कठीण नाही. व यावरून पाहता सामाजिक परिषदेची उत्तरोत्तर भरभराट होणे हेच राष्ट्रीय सभेच्या खऱ्या भरभराटीचे चिन्ह होय. समाप्त.